आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत अमेरिका व्यापार कराराला वर्षभराच्या चर्चेनंतर अंतरिम स्वरूप दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आज लोकसभेत निवेदन। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक आढावा बैठक आजपासून सुरू। अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी 12 हेक्टर जागा मंजूर। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। आणि ऍडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सवाचं 6 फेब्रुवारीला उद्घाटन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती। आता सविस्तर बातम्या। भारत अमेरिका व्यापार कराराविषयी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत निवेदन दिलं। या करारावर दोन्ही देशांनी एक वर्ष चर्चा केली, त्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिलं गेलं। या करारात भारताला आपल्या महत्वाच्या क्षेत्रांचं हित साधण्यात यश आल्याचं गोयल यांनी सभागृहाला सांगितलं। कृषी, दुग्ध व्यवसाय या क्षेत्रांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं गोयल यांनी नमूद केलं। या करारामुळे मेक इन इंडिया ही संकल्पना पूर्ण व्हायला मदत होईल। विकसित भारत 2047 या ध्येयाकडे जाण्यासाठी हे महत्वाचं पाऊल आहे असं ते म्हणाले। अमेरिकेनं भारतावर लावलेलं आयात शुल्क 18% आणल्यामुळे अमेरिकेनं बाजारपेठेकडे भारताची निर्यात वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पियुष गोयल बोलत असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। या गदारोळातच गोयल यांनी आपलं निवेदन पूर्ण केलं। त्यानंतर सभापतींनी सदस्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसांची बैठक आजपासून सुरु झाली। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली 6 सदस्यांची पत आणि वित्त धोरण समिती येत्या शुक्रवारी द्वैमासिक आढावा जाहीर करेल। रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रेपो दरात कपात करून तो 5.25% केला होता। परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद हा कार्यक्रम येत्या शुक्रवारी सकाळी 10 वाजता प्रसारित होणार आहे। तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचं महत्व तसंच मनाची शांतता, आत्मविश्वास वाढवणं आणि आव्हानांवर मात करणं यासाठीचे उपाय याबाबत पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। यावर्षी देवमोगरा, कोईमतूर, रायपूर, गुवाहाटी आणि नवी दिल्लीतल्या परीक्षार्थींशी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली। भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO आणि गुणवत्ता नियंत्रण विभाग विभागीय कार्यालय नागपूर यांच्या समन्वयाने 6 फेब्रुवारी 2026 रोजी नागपूर इथं राष्ट्रीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षणावर 1 दिवसीय विभागीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। पश्चिम विभागाचे उपमहासंचालक श्रीनिवास उपल्ला यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। April 2026 ते March 2027 या कालावधीत नियोजित असलेल्या आगामी NHIS 2026 तयारीसाठी हे प्रशिक्षण आयोजित केले जात आहे। महाराष्ट्र, गुजरात आणि छत्तीसगड येथील सांख्यिकी अधिकारी, पर्यवेक्षक आणि प्रगणक यांच्यासह सुमारे 170 क्षेत्रीय अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होतील। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करत असून राजकीय जुळवाजुळव करण्यावर नाही असं पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे। ते आज बारामती इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत विचार विचारण्यात आला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विलीनीकरणाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संबंध नाही। दिवंगत अजित पवार यांची जयंत पाटील यांच्याबरोबर याविषयी चर्चा झाली होती असं ते म्हणाले। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करताना अपघाताच्या चौकशीसंदर्भात सरकारनं योग्य निर्णय घ्यावा असं पवार यांनी सांगितलं।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयासाठी अलियाबाद इथं 11.29 हेक्टर जागा मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहेत. जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली असून 3 वर्षात बांधकाम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम विदर्भातील आरोग्य सेवांना मोठं बळ मिळणार आहे. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आगामी शैक्षणिक सत्रापासून MBBS अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्याची शक्यता आहे. सध्या असलेल्या 200 जागांवरून 50 जागांची वाढ करून 250 प्रवेश देण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर अधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळणार आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट AID यांच्या वतीने आयोजित ऍडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी नागपूर इथं होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 3 दिवस चालणारा हा महोत्सव एम्पॉवरिंग ग्रोथ या संकल्पनेवर आधारित असून विदर्भातील औद्योगिक क्षमता गुंतवणूक आणि नवकल्पनांचं प्रदर्शन होणार आहे. आंतरराष्ट्रीय बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये 23 अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. देशातील नामवंत उद्योगपती मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून सांस्कृतिक कार्यक्रम फूड फेस्टिवल EV एक्स्पो आणि ड्रोन शो ही विशेष आकर्षणे असणार आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश काल भंडाऱ्यात आणण्यात आला. सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा घेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी वैनगंगा नदीत भावपूर्ण वातावरणात अस्थिविसर्जन करण्यात आलं. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा लवकरच केली जाईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते. सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पक्षाला मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाजपशी चर्चा करणं आवश्यक असल्याचा पुनरुच्चार तटकरे यांनी केला. वाढते अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भंडारातर्फे काल शहरात भव्य रस्ता सुरक्षा जीवन रक्षा वॉकेथॉन रॅली आयोजित करण्यात आली. सुमारे 300 तरुण तरुणाईच्या सहभागाने निघालेल्या या रॅलीतून रस्ते सुरक्षेचे महत्व पटवून देण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. यात RTO वाहतूक पोलीस आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ध्वनिक्षेपिका माध्यमाद्वारे नियम पाळण्याचे भावनिक आवाहन करत शहरातील प्रमुख चौकातून वॉकेथॉन काढण्यात आली. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आल्याचे आदिवासी विकास मंत्री तथा संपर्कमंत्री प्राध्यापक अशोक उईके यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्क उभारणी आणि वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यात उद्योग रोजगार आणि व्यवसाय वाढीसाठी नियोजन मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका व्यापार कराराला वर्षभराच्या चर्चेनंतर अंतिम स्वरूप दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आज लोकसभेत निवेदन. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक आढावा बैठक आजपासून सुरू. अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी 12 हेक्टर जागा मंजूर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय आणि ऍडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सवाचं 6 फेब्रुवारीला उद्घाटन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.